इहो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो त अचो प्रोग्राम बुधौं उम्मीद जो सड। साथियों आऊं अवां जी मेज़बान नौशी नमजद अवां जी खिदमत में हाजिर आया। मुझी तरफा अवां सबनी के सलाम कबूल थिए। उम्मीद आहे त अवां सबनी खुदा ताला जे फजलो करम सां ठीक हुंदा। त साथियो हिन खां पहिरें त अॼु जो प्रोग्राम शुरू थिए पहिरें प्रोग्राम जी तफ़सील ॿुधी वठो। प्रोग्राम जो आगाज़ हिकु रुहानी गीत सां कंदासूं ऐं इन्हीअ खां पोइ ॿारनि जे लाइ बाइबल कहाणी पेश कई वेंदी। ऐं साथियो इन्हीअ खां पोइ ख़ुदा ताला जो खादिम यूनस भट्टी बाइबल मुक़दस मां ख़ुदा ताला जो कलाम पेश कंदा ऐं आख़िर में हिकु रुहानी गीत पेश कयो वेंदो। साथियो उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम जे करे अव्हां सभई ख़ुदा खां बरकत हासिल कंदा। त अचो प्रोग्राम जो आगाज़ हिन रुहानी गीत सां कयूं था।
Thank you.
सभी के खुदा ताला के अजीम नाले में सलाम थे। प्यारा बारो हाने वक्त आहे त असी बाइबल कहानी बुधौं। अज जी बाइबल कहानी असा के बाइबल जी किताब जेका मती रसूल जी किताब आहे हुन जे अरड़े बाप में मिलंदी। अज जी बाइबल कहानी आहे ईसा जो प्यार ऐं माफ़ी बाबत तालीम ॾियण। हिकड़े ॾींहुं कई सदूकी ऐं शरीयत जा आलम ईसा जो तालीम ॿुधण लाइ आया। इते हिननि खे इहो ॾिसी तमामु बुरो महसूस थियो त चोर कोड़ा डंगा ऐं बद इख़लाक माण्हू साणस गॾु वेठा आहिनि। सो हू शिकायत करण लॻा त ईसा खे मौज़िज़ यहूदियुनि सां गॾु। प्यारा ॿारो हिकड़े ॾींहुं कई फरीसी सदूकी ऐं शरीयत जा आलम ईसा जी तालीम ॿुधण लाइ आया। इते इन्हनि खे इहे ॾिसी तमामु बुरो महसूस थियो त चोर कोड़ा डंगा ऐं बद इख़लाक माण्हू साणस गॾु वेठा आहिनि। प्यारा ॿारो सो हू शिकायत करण लॻा त ईसा खे मौज़िज़ यहूदियुनि सां गॾु अहिड़नि गुनाहगारनि खे न विहारन घुर्जे, न कि वरी खेसि इन्हनि सां गॾु खाइण घुर्जे। प्यारा ॿारो ईसा इन्हनि जी सुसपुस ॿुधी वरती। सो कंहिं चयाई त फर्ज़ करियो त जेकॾहिं अव्हां मां कंहिंखे 100 रिढूं हुजनि हिकड़ी रात अव्हां खे मालूम थिए थो त इन्हनि मां हिकड़ो घेटो गुम आहे, पोइ छावी इहो सोचींदे वञी पंहिंजे बिस्तरे में सुम्ही पवंदा? हिकड़ो ई घेटो गुम आहे, इहा का फिकर जी ॻाल्हि आहे छा? न, अव्हीं इएं हरगिज़ न कंदा, बल्कि जेतिरो अव्हां खां थी सघंदो अव्हीं कोशिश करे इन्हीअ खे ॻोल्हींदा रहंदा एसिताईं जो उहो अव्हां खे लभी पवे पोइ अव्हीं ॾाढी ख़ुशी वीचान इन्हीअ खे मोटाई आणी वणे में छॾींदा। अव्हीं पंहिंजे पाड़ेसरीन खे दावत ॾेई पंहिंजी ख़ुशीअ में शरीक कंदा, छा लाइ जो अव्हां जो विञायल गेठो लभी पियो आहे। ईसा वधीक चयाई त इन्हीअ ई तरह खुदा माण्हुनि बाबति महसूस करे थो। अर्शे अज़ीम ते इन्हीअ नौअनवी माण्हू जेके अॻ में ई खुदा जा ताबेदार आहिनि تین کھاں ودیک خوشی انہی ہکڑے گناہگار مانوں جے نمانے سا خدا ڈا موٹی اچن تے تھی۔ پترس پن ایہو ضرور سمجھو تہو ایہا گال سکھی تہ خدا کی پینجے بندن سا پیش اچے تھو۔ ہکڑے ڈین ہن عیسیٰ مسیح کا پچھو تہ خداون جے کڈیں کو موسا برے نمونے سا پیش ایندو رہے تہ آؤں کھینس کیتری دفعہ بخشے چھڈیاں، چھا ست دفعہ بخشے چھڈیاں؟ خداون عیسیٰ وڑائنس تن پترس ست دفعہ نہ بلکہ 77 دفن تائیں تو کھیس بخشندو رہ۔ ہی مثال بدھ ہکڑے بادشاہ انہی جا ہکڑے بادشاہ جا ہک نوکر ڈائیں کروڑن چاندی جا سکہ قرض ہوا۔ سو ہن حکم ڈنو تا انہی نوکر سندس زال ایں بارن کے غلامن طور وکڑی رقم وصول کئی ونجے، پر اوہو نوکر بادشاہ جے پیرن تے کری پیو ایں کھینس رحم لائے بھاڈائن لگو۔ بادشاہ کے متس رحم اچھی ویو، سو کھیس سمورو قرض بخشی چھڈیائیں۔ اوہو نوکر باہر نکتو تا پہنجے ہک ساتھی نوکر ملیس جے ڈائیں ہن جا کچھ چاندیے جا سکہ قرض ہوا، ہن انہیے کے گچیے کھاں ونی ورتو ایں پیسن جے گھر کندے چیائیس تا موکھے ہانے جو ہانے پیسا ڈے۔ ہن جے ساتھی نوکر کھیس لیلائندے چیو تا مہربانی کرے موکھے کچھ مہلت ڈے، آؤں جلدی تنجو قرض واپس کندس۔ پر پہرے نوکر انہیے غریب نوکر جی ہک بھی نہ بدھی ایں جیل میں وجھرائیس جڈیں بادشاہ کے انہی گال جی خبر پئی تڈیں ہو ڈاڈھو کاوڑیو، ہن انہی بچھڑے نوکر کے گھرائے چیو تو موں توکھے انہی گال جی خبر پئی تڈیں ہو ڈاڈھو کاوڑیو انہی بچھڑے نوکر کے گھرائے چیائیں تو موں توکھے کروڑن چاندین جا سکہ بخشی چڈیا، پر تو ہن جا تھوڑا پیسا بھی معاف نہ پیو کری۔ انہیے کرے ہانے آؤں توکھے جیل موکلیاں تھو جیس تائیں تو مجھو سمورو قرض ادا نہ کندے تیس تائیں اتے رہندے۔ عیسیٰ مسیح ودیک فرمایو تا یاد رکھو خدا اوہاں کے تیس تائیں ہرگز معاف نہ کندو جیس تائیں امیں پینجے سچے دل سا ہک بے کے معاف نہ کندا۔ پیارا بارو، اگر اوہاں جی بھی کیسا کا بھی کاوڑا ہے، کو بھی ناراض کیا ہے، تا اوہاں ان کے معاف کیو، چھو جو اساں جو عیسیٰ مسیح اساں کے ایہو ہی سکھارے تھو تا معاف کیو تا تواں کے بھی معاف کیو ویندو۔ خدا اوہاں کے ہن کہانی جے وسیلے سا خدا تعالی اوہاں کے ہن بائبل کہانی جے وسیلے سا تمام گھنی برکت دے۔
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہن، اوے ہن پریشان کن دنیا میں خوشی اے سکون جا طلبگار آہن، اے خوشخبری ہی آہے تا بائبل مقدس تمہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی۔ اے ڈبلیو آر تے اسیں تمہاں کے خدا جو کلام سکھاریندا آہوں جے کو پہنجی شاہدی پان آہے۔ خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو، انچارج پروگرام امید جو سڈ، پوسٹ باکس نمبر 32، لاہور، پاکستان۔ سامعین، تمہاں اساں جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تھا۔ اساں جی ویب سائٹ آہے www.awr.org۔
سائمین، آؤں اواں جو پانجو خادم یونس بٹی اج پروگرام امید جی سڈ میں اواں جی خدمت میں حاضر تھو آیا۔ خدا تعالیٰ جو الہی کلام مقدس کھنے آیا آیا۔ منجی طرفا اواں سبنی کے یسوع المسیح جے نالے میں سلام قبول تھیے۔ سائمین، آؤں امید تو کیاں تا اواں سبنی ख़ुदा ताला जे फज़ल करम सां ख़ैरो आफ़ियत सां हूंदा। ऐं आऊं बि ख़ुदा ताला जे रहम फज़ल जे करे अॼु वरी अव्हां जे साम्हूं ख़ुदा ताला जे इलाही कलाम मुक़दस सां गॾु थियो आहियां। साइमीन, ऐं ख़ुदा ताला जो शुक्रगुज़ार आहियां त उहा मूंखे बार बार इहो मौक़ो ॾींदो आहे कि आऊं अव्हां जे साम्हूं ख़ुदा ताला जा अल्फाज़ विरहाए सघियां। इन लाइ ऐं ख़ुदा ताला जो शुक्रगुज़ार आहियां। साइमीन, जीअं त अव्हां खे ख़बर आहे त ख़ुदा ताला जो कलाम मुक़दस पढ़नि सां असांजो ईमान वधंदो आहे, त अॼु बि असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस खे पढ़ंदासूं, ॿुधंदासूं ऐं उन ते अमल करण जी कोशिश कंदासूं, जीअं त असांजो ईमान वधे सघे। साइमीन, अॼु असां पंहिंजे निजात ॾींदड़ ख़िदामत यसू अल मसीह जे बारे में सिखंदासूं। हुन वक़्त जे कानून जे करे जॾहिं यसू अल मसीह खे अदालत में पेश कयईं त पलातूस जेको आहे हुन यसू अल मसीह जी सज़ा जी तस्दीक जे लाइ यसू अल मसीह खे हेरोदीस बादशाह ॾांहुं उमाने छॾियो, पर हेरोदीस बादशाह इन ते को बि फ़ैसिलो न खयईं। जॾहिं ते यसू अल मसीह खे वापसि पलातूस वटि उमाने छॾियईं। अॼु असां सिखंदासूं अलाही कलाम मुक़दस मां लूका रसूल जी अंजील, जेका यसू अल मसीह जो हिकिड़ो हवारी हो, उन जी मार्फियत लिखियल किताब उन जे 23 बाब जी 16 आयत पढ़ंदासूं त हिते पलातूस छा चई रहियो आहे। साइमीन, जॾहिं यसू अल मसीह खे पलातूस जी अदालत में आंदो वियो, उन जे साम्हूं अची वियो त हुन नाख़ुशी जो अज़हार कयो। हुन यहूदीअनि, फ़क़ीहनि, फरीसीअनि ऐं माननि जे मेड़ खे चयईं, तव्हां छा चाहियो था? हुन चयईं कि आऊं तव्हांखे ॿुधायो आहे, पहिरीं बात आऊं यस्सूअ जी सॼी तफ़्शीश कई आहे, यस्सू जे बारे में सॼी जानकारी वरिती आहे ऐं इन में को बि अहिड़ो ॾोह मूंखे न मिलियो आहे, को बि अहिड़ो अल्ज़ाम इन ते न साबित थियो आहे जेका तव्हां हनो था, ऐं जेका बि तव्हां अल्ज़ाम हनिया आहिनि उन्हनि में हिकिड़ो बि साबित न थियो आहे। ऐं इन खां पोइ तव्हां यस्सू अल मसीह खे हेरोदीस बादशाह वटि खणी विया, जेको तव्हां वांगुरु यहूदी आहे, पर हुन बि हिन शख़्स में को बि अहिड़ो कमु न ॾिठो आहे जंहिं खे इहो क़तल जी सज़ा जो ज़िमेवार थिए। पर अल्ज़ाम हननि वारनि जी ख़ुशीअ जे लाइ, माननि जे मेड़ खे ख़ुशि करण लाइ पलातूस चयईं, ठीकु आहे भला ऐं ईअं थो कयां त इन खे मोचड़ा ॾियारे छॾे थो ॾियां। या इहा ॻाल्हि लूका रसूल जी मार्फत लिखियल अंजील उन जे 23 बाब जी 16 आयत में असांखे मिले थी। साइमीन, हिते पलातूस पंहिंजी कमज़ोरी ॾेखारी आहे। हुन इन ॻाल्हि जो इक़रार बि कयो आहे त यसू अल मसीह बेकसूर आहे। जॾहिं हिकिड़ो जज, हिकिड़ो मुनसिफ़ इन ॻाल्हि ते रसी पवंदो आहे त इहा माण्हू बेकसूर आहे, इहो माण्हू बेगनाह आहे, इन जो को ॾोह कोन्हे, त हुन मुनसिफ़ खे, हुन जज खे इहा करणु घुर्जे त उन खे फौरी तौर ते रिहा कराए छॾे। पर पलातूस यसू अल मसीह जी बेगनाही जी तस्दीक बि कई, पोइ बि उन्हनि खे चवणु लॻो कि आऊं इन खे मोचड़ा ॾियारे छॾे थो ॾियां, तव्हांजी ख़ुशीअ जे लाइ मोचड़ा थो ॾियां, पर इहो आहे बेकसूर। पलातूस जी इहा कमज़ोरी ॾिसंदे हुन वक़्त जे यहूदी फ़क़ीहनि, फरीसीअनि पंहिंजे पान खे मज़बूत कयईं ऐं उन्हनि रूमी हाकमनि ते दबाव विझियईं ऐं पंहिंजे मुतालबे जे लाइ ज़ोर ॾियण लॻा, ऐं उहा यसू अल मसीह जी जान वठण लाइ वधीक हुलड़बाज़ी करण लॻा, शोरो गुल करण लॻा। ऐं पलातूस जेको उहो उन्हनि खे समुझाइण जी कोशिश करंदो रहियो, ऐं उन वक़्तु पलातूस जी घरारी उन खे हिकिड़ो ख़त मोकिलियईं। हुन उन खे ख़त में लिखियईं कि तूं हिन रातबाज़ शख़्स खां को वास्तो न रख, छो जो आऊं ख़्वाब में हिन माण्हूअ जे सबबु अलाही दुख खयो आहे। मती रसूल अंजील उन जे 27 बाब उन जी 19 आयत में लिखियलु आहे। हिन पैगाम खां पोइ पलातूस जो जेको चेहरे जो रंग आहे उहो पीलो थी पियो। जॾहिं महननि जे मेड़ ॾिठई त इहे माण्हू फ़ैसिलो नथो करे सघे, त उहा ज़ोर ज़ोर सां चलाइण लॻा, पलातूस ते उन्हनि ज़ोर विझियई, नारेबाज़ी करण शुरू करे छॾी। हाणे पलातूस जेको आहे परेशान थी वियो, ऐं पलातूस सोचण लॻो कि कुझु न कुझु तो करणो पवंदो। हुन वक़्तु इहो दस्तूर हो त ईद फसाह जे मौके ते हिकड़े कैदीअ खे रिहा कंदा हुआ। रूमी सिपाहियुनि हाल ई में हिकिड़ो मशहूर डाकू बराबा नालो हो जंहिंजो उन खे झलियो हो। उहा खूनी हो, डकेट हो, धाड़ियल हो। उहा हिकिड़ो वॾो बदनाम धाड़ियल हो। बस पलातूस माननि जी मेड़ जी गर्मी ॾिसंदे परेशान थी वियो हो। हुन चयई की तव्हां कंहिं माण्हू खे चाहियो था त तव्हां जी ख़ातिर आऊं उन खे छॾे ॾियां, हुन धाड़ियल खे जंहिंजो नालो बराबा आहे या यसू अल मसीह खे? इहा ॻाल्हि मत्ती रसूल जी अंजील उन जे 27 बाब जी 17 आयत में असांखे लिखियल मिले थी। पलातूस जे हिन सवाल ते माननि जो मेड़ जेको आहे गोड़ करण लॻो, असांखे यसू जी जान खपे, तव्हां असांजे लाइ बराबा धाड़ियल जेको आहे उन खे आज़ाद करे छॾियो। लूका रसूल जी अंजील उन जे 23 बाब जी 18 आयत में लिखियल आहे त साइमीन पलातूस हैरान ऐं मायूस थी माठ करे गुंगो थी बीठो हो, छो जो हुन पंहिंजे फैसले में कमज़ोरी ॾेखारी। इन कमज़ोरी जे करे महननि जो मेड़ उन ते चढ़ी वियो। हू पंहिंजो जेको हथियार आहे इन्हनि महननि जे मेड़ तां वंझाए चुकियो हो पंहिंजी कमज़ोरी ॾेखारण जे करे। हाणे पलातूस जेको आहे महननि जे मेड़ में कठपुतली थी वियो हो। उहा महननि जे मेड़ जी मर्ज़ी मुताबिक़ हले रहियो हो ऐं हाणे उहो कमु करण वञी रहियो हो जेका महननि जी मर्ज़ी हो, महननि जे मेड़ जी ख़्वाहिश हो, महननि जी ख़्वाहिश पूरी करण लाइ वञी रहियो हो। ऐं महननि जे मेड़ सभई गॾिजी नारा हणिया, यसू अल मसीह जी जान खपे, इन ते सलीब ते टंगियो वञे, इन खे सलीब ते टंगियो वञे। महननि जी चीख पकार जॾहिं पलातूस ॿुधी, इहे सॼो मेड़ सभई माण्हू यसू अल मसीह जी जान वठणु चाहिनि था, त हुन जो चहिरो जेको आहे पीलो थी पियो, छो जो उन जो ख़्यालु हो त ईअं कोन थींदो। हुन बार बार चयईं त यसू अल मसीह बेगनाह आहे, पर महननि उन्हनि जी पलातूस जी को बि ॻाल्हि न ॿुधी। उन्हनि जी हिकड़ी रड़ी हुई, हिकड़ी मुतालबो हो त इन खे ख़ौफ़नाक मौत ॾिनी वञे। त हुन पलातूस वरी महननि खां पुछियई त हिन जी बराई छा आहे, हिन छा बुरो कयो आहे, हिन कहिड़ो ॾोह कयो आहे? पर इन जे जवाब में महननि जो हिकिड़ो ख़ौफ़नाक शोर ॿुधनि में आयो, हिन खे सूली ते टंगियो वञे, हिन जी असांखे जान खपे। पलातूस पंहिंजी तरफ़ां माननि खे समुझाइण जी पूरी कोशिश कई, सॼी कोशिश नाकाम थी वई। यसू अल मसीह जेको थकियल ज़ख़्मनि खां चूर चूर बीठो हो ऐं महननि जे साम्हूं हुन वक़्त जे सिपाहियुनि हिन खे कोड़ा हणियई, चमड़े जे पटको हणियई ऐं सिपाहियुनि हिन जे मथे ते कंडनि जो ताज रखियई ऐं इन खे चमकदार पोशाक पहिराई ऐं हुन जे कठ हिन जे वेझा अची चवण लॻा, ऐं यहूदियुनि जे बादशाह तोखे आदाब, ऐं उन जे मुंहं ते थप्पड़ हणण लॻा। जेकॾहिं असां यूहन्ना रसूल जी मार्फत लिखियल अंजील उन जे उन बाब जी 2-3 आयत पढ़ूं त हिते यसू अल मसीह खां जेका बि ज़ुल्म थिया इहा साफ़ साफ़ लिखियल आहिनि। हुन वक़्त जे सिपाहियुनि माननि जे मेड़ यसू अल मसीह जे चहिरे मुबारक ते थुकियई। साइमीन, जेकॾहिं असां ॾिसूं त पलातूस माननि जे मेड़ जे अॻियां मजबूर थी यसू अल मसीह खे सज़ाए मौत ॾेई छॾी, इहा कहिड़ी नाइंसाफ़ी आहे की हिकिड़ो जज, हिकिड़ो मुनसिफ इहा चवे थो त ही बेकसूर आहे, पोए बाहू हिन जी मौत जे परवाने ते सही करे थो? इहा हुन वक़्त जे जज जी कमज़ोरी आहे, इहा हुन पलातूस जी कमज़ोरी आहे, जंहिं जे करे असांजो निजात ॾींदड़ ख़िदामत यसू अल मसीह बिना कंहिं कसूर जे पंहिंजी जान क़ुर्बान कई। साइमीन, असांखे ख़बर पई आहे त असां रोज़ गुनाह कंदा आहियूं, डोह कंदा आहियूं, ख़ुदा ताला जी नाफ़रमानी कंदा आहियूं, पर असांजे निजात ॾींदड़ ख़िदामत यसू अल मसीह बेकसूर बिना कंहिं ऐब जे बिना कंहिं कसूर जे पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। उहा कंहिंजे लाइ? उहा तुंहिंजे लाइ, मुंहिंजे लाइ, असां सभिनी जे लाइ, छो जो असां जंहिं गनाह में हिन दुनिया में आया हुआ हुन गनाह जी मज़दूरी मौत हुई, ऐं ख़ुदा ताला असांखे हिन मौत सां बचाइणु चाहींदो हो। इन लाइ हुन पंहिंजे फर्ज़ंद खे हिन दुनिया में इंसानी रूप में मोकिलियई, जीअं त हू इंसानी रूप में पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई हुन गनाह सां असांखे आज़ाद करे। जॾहिं हू गनाह असां जे मथां लही वेंदो त पोइ असां अबलीस जे चुंगल मां आज़ाद थी वेंदासूं। साइमिन, इहा उहो क़ुर्बानी आहे जेकी यसू अल मसीह ॾिनी आहे ऐं जंहिं जे करे असां आज़ाद थी आहियूं। ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस असांजे लाइ बाहिस बरकत थिए। आमीन। आसमानी ख़ुदावंद रबुल आलमीन, ऐं तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां कि तूं बार बार असांखे पंहिंजे कदमनि में अचण जो मौक़ो ॾिए थो, ऐं आऊं तुंहिंजो थो रायतो आहियां कि तूं इहो मौक़ो ॾिनो कि अॼु आऊं तव्हांजो कलाम तव्हांजे माननि जे साम्हूं विराए सघियां। ऐं आऊं मिनत थो कयां जंहिं जंहिं बि मुंहिंजी आवाज़ ॿुधी आहे उन जे ज़हन खे तब्दील करे छॾ, बदिले छॾ, जीअं त अॼोको कलाम उन्हनि जी ज़िंदगीअ खां ज़ाहिर थिए ऐं अॼो जो कलाम उन्हनि जे लाइ बाहिस बरकत थिए। इहा सभु कुझु घुरां थो ऐं तोखां यसू मसीह जे नाले में। आमीन।
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो वियो। उमेद आहे त अव्हां सभिनी खे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साथियो, असीं चाहियूं था त अव्हां पंहिंजे ख़तनि जे ज़रिए हिन प्रोग्राम खे बहितर ठाहिण लाइ पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे बारे में ॿुधायो। ख़त लिखण लाइ असांजो पतो इंचार्ज प्रोग्राम उमेद 64 पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साथियो, अव्हां इहो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org। साथियो, सुभाणे वरी साॻे टाइम साॻी फ्रीक्वेंसी ते मिलंदासूं। हाणे पंहिंजी मेज़बान नौशीन अमजद खे इजाज़त ॾिजो। ख़ुदा ताला निगहबानु।